Foi ele lá de lá aqui.
म्हणजे खोटे सगळं
खोटे आहे ते
आमच्या वडिलांनी
भावाला अशी म्हणणार
खोटी
आहे
आम्ही असं कधी म्हणलो नाही ती किती म्हणते की चांगली मसुऱ्या वानाची चुडी आहे आणि माझं दादा मन बसले पण तुझ्या दुबळेपणासाठी ती मला नको तुझं दुबळपण बघून मी जळते बहिणीला भावाचं दुबळपण बघून रडती ती झुरती मनात आणि ती त्या भावाला इष्ट की पाहिजे मारीन का पण तरी जंत कसे दंत कसे कथे सांगितले बहिणीने भावाला
मारत
आश्चर्य
आणि सगळं खोटे
आणि दंतकथाही कशासाठी केलेली आहे दंतकथाही कशासाठी केलेली आहे की बहिणीचं कौतुक करायचंच नाही बहिणीला शब्दानीच खची करायची बोलून शब्दानी मग विषयाचं लाडू केलं मग ते भावाला चारलं ओरावर गुडघा दिला मानवर सुरी ठेवली असं काहीतरी बहिणीवर आरोप टाकून कॅसेटला गाणी तयार केल्या
Deuxièmement, ces mythes sont faux. C'est des mensonges. Jamais un seul chant dira j'ai un couteau dans la main pour te tuer. Donc tous ces mythes sont faux. Tous. C'est faux. Une troisième chose, parce qu'elle a. Il y a une cassette maintenant qui circule dans cette entreprise hier soir, où c'est fait précisément pour dénigrer la sœur. Ces mythes sont faits. Pour dénigrer la sœur des femmes. C'est contre, ça a été inventé contre les sœurs. Jamais une sœur ne se comporte comme ça.
En fait, ça provient de la belle famille ou simplement.
पवड्यामध्ये काय केलंय भूते आता जे भूते सांगायला येतात ना कथा सांगायला गावोगाव तर त्या भूत्यांच्या कथेमध्ये काय येत ते काय नाही का म्हणते गावामध्ये भराडी
भूते
भराडी तर ते कथेमध्ये सांगते जिजाबाई बहिणीचं आणि उमाजी नायकाचं भावाचं आणि मग अक्षरशः काय करतात की खेड्यापाड्या गावामध्ये ही कथा सांगतात प्रत्येक ठिकाणी उमाजी नाईक जिजाबाई बहीण उमाजी नाईक पहिलवान होता जिजाबाई बहिणीला ते पाहत नव्हतं जिजाबाई बहिणीने मग त्याला तो कसा मारला त्याची संपदा तिला कशी हवी होती तिच्या नवऱ्याला कसा त्याला गुलाम बनवला नवऱ्याला कसा मारायला लावला नवऱ्याला सुद्धा जमलं नाही पुरुषाला मग त्या जिजाबाई बहिणीने त्याला मारला तर असा मारणार नाही म्हणून त्याच्या जेवणामध्ये विष घातलं आणि मारलं आणि तुकडं तुकडं केलं आणि भानुशीत पुरून ठेवलं आणि मग काय करतात मग ते जर भराडी कथा सांगायला लागलं की मग सगळ्या बायकांना मग ऐका ऐका बहीण कशी आहे बघा बघा बहिणीचे कर्तव्य मग बायांना तिथं खच्ची काढलं आणि बायांचं
खच्ची dans un détail, qui a empoisonné son frère, il a coupé un petit morceau et jeté dans le
bac.
Ce sont ces gens-là qui colportent ces histoires et qui disent bah, regardez, vous, regardez, vous êtes comme ça.
Est-ce que le veut dire que c'est plus spécifiquement masculin en fait
Mais je ne suis pas sûr, je ne pourrais pas interpréter trop, je ne suis pas sûr que ce soit nécessairement masculin.
Oui, parce que.
C'est autre chose.
D'après ce que j'ai cru comprendre, c'est que le frère, pour une femme, pour une fille, est vraiment un rempart. Donc, oui, mais à ce moment-là, il y a peut-être une relation de jalousie qui s'installe entre la femme du mari et la sœur. Parce que ce qu'il y a pas ça aussi, ce schéma-là.
ही जुनी गोष्ट नाही काहीच नाही अजिबात काही नाही कोणत्या बहिणीला असं वाटेल की भावाला मारव
ही
दंतकथा जुनी आणि हे काय कुठंतरी ग्रंथात लिहून ठेवलेलं ते ग्रंथात पुस्तकात लिहून ठेवलेलं तेच त्यांनी घेतलेलं
आणि जुनं पण की एक प्रत्येक शब्दामध्ये असं पण येत की जिजाबाई बहिणी का जिजाबाई बहिणी का म्हणजे जिजाबाई बहिणीने काहीतरी केलं होतं
वाईट केलं
वाईट केलं होतं भावाबद्दल जिजाबाई बहिणीने काहीतरी वाईट म्हणलं होतं
puisqu'il y a des gens comme ça, les baladis, qui utilisent des textes en fait pour dénigrer les femmes, tu vois, pour transmettre un message, comment est-ce qu'elles utilisent ces textes pour transmettre des messages
टोमने देण्याचा म्हणजे टोमने द्यायचं म्हणजे आता समजा ताराबाई टोचून बोल ताराबाई जर कधी भावाच्या घरी गेली नाही ना 2-3 महिने मग भाऊजाईने काय म्हणायचं तुम्ही कशाला येईन किंवा ती कशाला येईन ती जिजाबाई बहीण आहे म्हणजे जिजाबाई बहीण म्हणजे माया नसणारी भावाला
मारणारी
भाऊजया
याच्यातून असं दिसत की पहिलं म्हणजे पारंपरिक जर पहिल्यापासूनचा इतिहास पाहिला तर त्याच्यात बाई ही कमी बहीण म्हणजे बहीण म्हणजे एक बाई आली मुलगी आली आणि मग ह्या भावाच्या आणि बहिणीच्या तुलनेत बहीण ही
कमी
बाई म्हणून तिला कमी लेखलेली आहे ना त्याच्यामुळं मग आता असं झालं की ही दंतकथा आता कशी पुढं आली पण तरी सुद्धा की आज असं झालं की कायद्याप्रमाणे बहिणीला समान
हक्क
द्यायला पाहिजे आणि मग ह्यांना काय करायचं की ह्या चौकटीमध्ये बहीण ही कायमचीच कमी, ती वादी, ती दुष्ट, ती राक्षस असंच दाखवायचं, ती वाईट कमी, तिच्याबद्दल कोणाला ही
बरोबरीला चालले नाही,
माया दया आली नाही पाहिजे.
आणि असं आणि म्हणून आता
donc c'est pour se convoquer, les insulter, les rabaisser.
Oui.
Et ça, c'est le leitmotiv qu'il y a derrière tout ça. Alors, elle dit, alors, par exemple, l'épouse, dans une maison, dans son sa famille, si la frère, la sœur de son mari, nous prend mal à la maison, elle reste aussi une sœur. Et que tous ceux qui ont eu un certain pouvoir culturel donnent facilement parce que ça marche. Parce que
Et alors, est-ce que leur chant se moule dans cette tradition ou au contraire, elles essayent de rétablir leur valeur, leur vérité, leur rapport, leur positivité?
Non, les chants ne sont pas la propagande du tout. C'est vraiment l'expression, ces chants de la gueule. C'est pas du tout.
Non, mais sans propagande ni rien, mais instinctivement, puisqu'il y a une image dénigrée de la femme, donc qu'est-ce qu'elle véhicule? Est-ce qu'elle souscrive à ça ou au contraire, elles essayent de.
Évidemment, comme sur l'animatrice, pour tout de suite, la trompette activiste.
Oui.
Et là, on passe sur un autre registre. Il faut rester au registre des chants de la Meule.
Oui, mais dans les chants de la Meule, je parle.
Les chants de la Meule ne sont pas contestataires. Ils ne sont pas contestataires. En fait, on passe sur l'autre. Parce qu'on peut leur poser la question.
Sans même contestation, positivement, est-ce qu'elles ont des champs positifs pour elles?
Oui, c'est ça.
Quelles sont les valeurs?
Et Kabazula fait Bradilo qui voit Dusre Lote, Debao, Bayawa Debao Anyasati qui voit Gopo Anyasati, Kami Anyasati, Kota, Tepasapta. Ata, Tumcha, Oyamane. Tita Prochno. Я веру да, то ми и пригане, то ми посарта. Каранте, те апригане, апригане, те, ки ва дам тогава, те посарта. Бая веру да. А та, сава са мене бая, я обям на тротя. Тарте, я веру да, кай кера тротя, ки ва апригане, му дам те ротя ротяка.
Тарата, आता सीतेचा कितीतरी छेड केला असं ओव्य म्हणून, आणि रामाला कोणी विरोध बोललं नाही, पण सीताला मात्र कितीतरी होमात टाकली. काय काय तिच्या परीक्षा घेतल्या, अग्निपरीक्षा घेतल्या, आता घेतल्या नाही घेतल्या, पण एक आज पोथी पुस्तकं सांगतात. आणि म्हणून मग आम्ही सुद्धा काही ओव्या जोडल्या ना त्याच्यावरती. आम्ही आज समाजामध्ये त्या म्हणून दाखवतो की राम म्हण राम राम कपटी मनाचा, विचार नाही केला सीतासारखे मनाचा. तर राम किती कपटी मनाचा आहे, त्यांनी सीतासारख्या मनाचा विचार केला नाही.